આજ છે દૈનિક સુભક્તિ પરપો 7 ફેબ્રુઆરી. શેવટચા ઘટકે છે પુનરુજ્જીવન. અહો ઈશુ, આપણ આપલ્યા રાજાધિકારાને યાલ તેવા માજી આઠવણ કરા. લુક 23:42. આપલ્યા આશેલા જીવે મારનાર્યા સર્વાત મોઠ્યા શત્રુ પૈકી એક મંજે હી નિરાશા, કે આપણ સ્વતાલા બદલન્યાસાટી ઇતકે દિવસ પ્રયત્ન કેલે તરી યશસ્વી હોઉ શકલો નહીં. તુમ્મી માગે વળુન પહાતા આણી વિચાર કરતા, માઝ્યા યા સર્વ ધાવપળીચા કાય ઉપયોગ? જીવનાચ્યા શેવટલ્યા ઘટકેલા જરી માઝે પુનરુજ્જીવન ઝાલે, તરી નવી ઉત્પત્તિ મ્હણુન નવ્યા માર્ગાને જીવન જગણ્યાસાઠી માઝ્યાકડે ઇતકા અલ્પકાળ અસેલ કી ઇતક્યા વર્ષાચ્યા અપયશાચ્યા તુલનેત યા અલ્પકાલિક નવ્યા જીવનાચા ફારસા ફરક પડનાર નહીં. એકેકાળચા દરોડેખોર म्हणजे येशूच्या बाजूला वधस्तंभावरील चोर, त्याच्या आत्मपरिवर्तनानंतर पुढील काही तास जगला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो बदलला होता. तो त्या वधस्तंभावर असताना त्याने एक नवी वृत्ती व प्रश्चतापास शोभेल असे नवे सत्कृत्य म्हणून एक नवा मनुष्य म्हणून जगला. आता तू ख्रिस्ताची निंदा करीत नव्हता, पण त्याचे 99.99% आयुष्य वाया गेले. नव्या जीवनाचे ते शेवटचे 2 तास महत्त्वाचे होते का? होय, त्याचं प्रचंड महत्त्व होते. एकेकाळी दरोडेखोर असलेल्या ह्या लुटारूला आपण सर्वाप्रमाणेच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट व्हावे लागेल, ह्यासाठी की त्याने आपल्या जीवनात केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा. कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. दुसरे करिंथ 5:10. त्या दिवशी त्याचे जीवन त्याच्या नवीन जन्माची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकतेची साक्ष कशी देईल? ख्रिस्तामध्ये त्याचे जीवन नवे झाले होते याची खात्री कशी केली जाईल? शेवटचे तास तो वृत्तांत कथन करतील. हा मनुष्य नवा होता, त्याचा विश्वास खरा होता, तो खऱ्या अर्थाने ख्रिस्ताशी एकरूप झाला आहे, तो ख्रिस्ताचे नीतिमत्व असा झाला आहे, त्याच्या पापांची क्षमा झाली आहे. शेवटचा न्याय होईल त्यावेळी त्याची तारणाची ती शेवटची घटका ह्याच गोष्टीची साक्ष देईल. तो बदलला आहे आणि त्याचा बदल महत्त्वाचा ठरला. देवाच्या कृपेच्या सामर्थ्याची आणि त्याच्या विश्वासाची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकत्मतेची ती एक सुंदर साक्ष होती आणि कायम असणार. आता आपण बदललेल्या जीवनाच्या आपल्या मूळ संघर्षाकडे परत येऊ. मी असे म्हणत नाही की जे विश्वासणारे परिवर्तनाच्या बाबतीत संघर्ष करतात ते त्या दरोडेखोराप्रमाणे तारलेले नाहीत. मी फक्त असे म्हणत आहे की जीवनाच्या शेवटच्या वर्षाचे व शेवटच्या तासाचे महत्त्व आहे. जर आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या अगदी 1% शिल्लक असलेल्या घटकेतही आपण आपल्या पापी वृत्तीवर किंवा अधर्मावर विजय मिळवला, जे आपल्या व्यक्तिमत्वात खोलवर होते किंवा दीर्घकाळापासून होते, तरी ही गोष्ट वर्तमान समय आम्हावर झालेल्या कृपेच्या सामर्थ्याची एक सुंदर साक्ष ठरेल. आणि ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला आहे आणि त्याच्याबरोबर एकरूप झालो आहोत ही वास्तविकता शेवटचा न्याय केला जाईल त्यावेळी साक्षीदार ठरेल. ह्यास्तव, तुम्ही जे संघर्ष करीत आहात ते तुम्ही धीर धरा, विनंत्या करीत रहा, शोध करीत रहा, दार ठोकत रहा, ख्रिस्ताकडे पाहत असा. अगदी शेवटच्या घटकेत दरोडेखोराचे तारण करून जर देवाला गौरव मिळत असेल तर तुम्ही जे वर्षानुवर्ष पुनरुज्जीवन मिळवण्यासाठी झटत होता ते देण्यासाठी तो आत्तापर्यंत का थांबून होता, ह्यामागे निश्चितच त्याचे काही हेतू आहेत.